नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ भपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत आदी कर्मयोगी अभियानावेल्या राष्ट्रीय परिशदेत वांटेकार जातल्यो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरची नामांकन प्रक्रिया आयज सोंपतली. गुजरातचे मुखेलमंत्री भुपेंद्र सिंग पटेल आयज मंत्रीमंडळांत करतले फेरबदल. भारत अफगाणिस्तान आनी पाकिस्तानांतल्या परिस्थितीचेर बारीकसाणी नदर दवरून आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळां. खेलो इंडिया विद्यापीठ खेळ 24 नोव्हेंबर सावन राजस्थानांतल्या 7 शारांनी आयोजीत करतले. आनी बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल विशाखापट्टणमात जाल्ल्या खेळात ऑस्ट्रेलियान बांगलादेशाक 10 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत आदी कर्मयोगी अभियानावेल्या राष्ट्रीय परिशदेत वांटेकार जातल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मांडिल्ल्या विकसीत भारताच्या नदरेंतल्यान आदिवासी वेव्हार मंत्रालय ह्या परिशदेचें आयोजन करता. प्रधानमंत्री जन्म धरती आभा अभियानाच्या जोड पालवान ही परिषद आयोजित केल्या. केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्री जुवाल ओराम, आदिवासी वेव्हार राज्यमंत्री, केंद्रीय आणि राज्य सचिव, जिल्हो दंडाधिकारी, मास्टर ट्रेनर आणि देशभरातले आदी सहयोगी प्रतिनिधी लेगीत ह्या कार्यावळीत वांटेकार जातले. ही परिषद आदिवासी ग्राम विजन 2030 कल्पनांपासून अंमलबजावणेवेल्यांच्या विशयाचेर केंद्रीत असतली. ह्या कार्यावळीचे मुखेल आकर्षण म्हळ्यार आदिवासी ग्राम विजन 2030 संकल्पना. परिषदेवेळार 5 विषयगत गट शिक्षण आणि कौशल्य विकास, भलायकी आणि पोषण, उपजीविका आणि उद्योजकता, मुळावी बांदावळ आणि शासन संस्था घटमूट करप अशा प्राधान्य क्षेत्रांचेर विचार करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल शारात सुमार 13,430 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले, बुन्यादी फातर बसयलो आनी ते राष्ट्राक समर्पित केले. हे प्रकल्प उद्देग, वीज प्रसारण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि सैमीक वायू यासारख्या मुखेल क्षेत्रांनी पातळ्यात. कुर्नूलात बसकेत उलयतना प्रधानमंत्र्यांनी नितळ उर्जा आणि वीज उपलब्धतायेचे नदरेन भारताच्या नेटान प्रगतीचेर भर दिला. आंध्र प्रदेशातल्या तांत्रिक उदरगतीचेर भर दितना मोदी हांणी कुर्नूल हे भारताचे ड्रोन हब म्हूण स्थापन करपाच्या राज्यांत केल्ल्या यत्नांची तोखणाय केल्या. हे वेळार मुखार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले,
16 महिनों में आंध्र प्रदेश में विकास की गाडी तेज गति से दौड़ रही है. डबल इंजिन की सरकार में अभूतपूर्व प्रगति हो रही है. आज दिल्ली और अमरावती मिलकर तेज विकास की दिशा में आगे बढ़ रहे हैं.
बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरची नामांकन प्रक्रिया आयज सोंपतली. 2243 सुवातांपैकी 121 मतदारसंघांनी 6 नोव्हेंबराक मतदान जातले. वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यात पाटणा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज आणि भोजपूर जिल्ह्यांचो आसपाव आसा. नामांकन पत्रांची छाननी फाल्यां जातली आणि उमेदवारी फाटी घेवपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. दुसऱ्या पांवड्यातले मतदान 11 नोव्हेंबराक जातले आणि मतमेजणी 14 नोव्हेंबराक जातली. गुजरातचे मुखेलमंत्री भुपेंद्र सिंग पटेल आयज मंत्रिमंडळात फेरबदल करतले. गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात सोपुतविधी सुवाळो जातलो. राज्यपाल आचार्य देवव्रत सगळ्या मंत्र्यांक पद आणि गोपनियतेचो सोपूत दितले. राज्यातल्या व्हड राजकीय घडणुकेंत मुखेलमंत्री भुपेंद्र पटेल सोडल्यार पुराय राज्य मंत्रिमंडळान राजिनामो दिला. हातूंत 16 मंत्र्यांचो आसपाव आसा. लष्करी मुखेल्यांच्या परिषदेत वांटेकार जाल्ल्या देशांचे लष्करी मुखेल्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भेट घेतली. हे वेळार संवसारीक शांतताय आणि स्थिरताये खातीर तांणी संयुक्त राष्ट्रांच्या शांतताय मोहिमांनी दिल्ल्या योगदानाची तोखणाय केली. मजगती विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आतंकवाद, आर्थिक अस्थिरताय आणि हवामान बदल ह्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर राष्ट्रांमदी सहकार्य वाढोवपाचेर उलयतना भर दिलो. हे वेळार तांणी सांगले,
India has consistently advocated for justice, dignity, opportunity and prosperity for all societies and peoples. It is also why we place our faith in multilateralism and international partnerships.
पंजाबातल्या लाच प्रकरणात केंद्रीय तपास ब्युरोन भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी हरचरण सिंग भुल्लर आणि खासगी व्यक्तींक अटक केल्या. सध्या रोपर रेंजांचे डीआयजी म्हणून काम करपी 2009 बॅच आयपीएस अधिकाऱ्यांक चंदीगडातल्या कार्यालयातल्यान सीबीआयन अटक केल्या. केंद्रीय एजन्सी कडेन कागाळ मेळ्ळ्या उपरांत सापळो रचून तांकां अटक केल्या. कागाळदाराचेर दाखल केल्लो एफआयआर निपटावपा खातीर मध्यस्थी वरवीं लाच मागपाचो आरोप ह्या अधिकाऱ्यांचेर आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
भारत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या परिस्थितीचेर बारीकसाणी नदर दवरून आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळां। पाकिस्तान आतंकवादी संघटनांक आश्रय दिता आनी आतंकवादी कारवायांक लेगीत उर्बा दिता हें स्पश्ट आसा अशें नवे दिल्लींत खबराकारां कडेन उलयतना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले, पाकिस्तानची अंतर्गत अपेसांक शेजाऱ्यांक देश दिवप ही तांची पोरणी पद्दत अशें तांणी सांगले। अफगाणिस्तान स्वताच्या भूभागाचेर सार्वभौमत्वाचो वापर करता, ताका लागून पाकिस्तान रागान भरिल्लो आसा आनी भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशीक अखंडताये खातीर आनी स्वातंत्र्याये खातीर पुरायपणान कटिबद्ध आसा अशें तांणी म्हळें। जून 2022 सावन काबुलात भारताचे तांत्रीक मिशन कार्यरत आसा अशें काबुलातल्या भारतीय मिशनाच्या अपग्रेडेशन विशीं उलयतना जयस्वाल हांणी सांगले, तांचे दूतावासात रुपांतर फुडल्या कांय दिसांत जातले अशी माहिती तांणी दिली। देशातल्या सगळ्या गुन्यांवकारांक कायद्याच्या आवाठात हाडपा खातीर घटमूट यंत्रणा विकसीत करतात अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी स्पश्ट केला। नवी दिल्लीत प्रत्यर्पण आव्हानां आनी रणनीती ह्या विशयाचेर जाल्ल्या परिशदेचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले।
करप्शन, क्राइम और टेररिज्म के खिलाफ जीरो टॉलरेंस तो जरूर रखे, मगर भारत में भारत की सरहदों के पार बैठकर ये सभी गतिविधियों को जो चला रहे हैं उनके प्रति भी जीरो टॉलरेंस और वो सभी को भारत के कानून की नेट में लाने का प्रयास और इसके लिए एक सुनिश्चित तंत्र बनाने की जिम्मेदारी भी हमारी ही है।
केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांच्या अध्यक्षतेखाला देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांक चढ प्रभावी आणि कार्यक्षम करपा खातीर धोरणांचे चर्चा झाली। नवी दिल्लीत जाल्ले बसकेत चौहान उलयताले, सध्या देशात 731 केव्हीके आसात आणि तांचे जाळे वाढयतना ल्हान शेतकऱ्यांच्या फायद्या खातीर तांकां घटमूट करपाची गरज आसा। भारतीय शेतकी संशोधन मंडळाच्या अधिकाऱ्यांक तांचे काम सुव्यवस्थित करपा खातीर आणि तांची कार्यक्षमता वाढोवपा खातीर फावो तो आर्थिक, मानव संसाधन आणि तांत्रिक आधार दिवपाची खात्री करपाचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी ह्या वेळार दिले। ही आसा एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयतात। पदवीधरांक कोंकणी भाशेचे पुराय गिज्ञान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो। हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करायकर वाठारात जोरदार वारे आणि जगलांसयत उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय उक्तायला। आयज लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, दरेक कर्नाटक आणि दक्षिण भितरल्या कर्नाटकात लेगीत उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि लागसारच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या दरेक आणि भायल्या वाठारात 55 किलोमीटर प्रतिवारा नेटान वारे मारपाची शक्यताय लेगीत हवामान खात्यान उक्तायला। खेलो इंडिया विद्यापीठ खेळ 24 नोव्हेंबर सावन राजस्थानातल्या 7 शहरांनी आयोजित करतले। खेलो इंडियाची 5वी आवृत्ती जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपुरात आयोजित जातली। 12 दिसांच्या या खेळांमध्ये देशभरातल्या 5,000 परस चढ खेळगडे वाटेकार जातले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृष्टिकोनाप्रमाण खेलो इंडिया उपक्रमान एक घटमूट खेळा परिसंस्था निर्माण केल्या असे केंद्रीय व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया हांनी सांगले। बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल विशाखापट्टणमात जाल्ल्या खेळात ऑस्ट्रेलियान बांगलादेशाक 10 गड्यांनी हरयले। या जैतासयत ऑस्ट्रेलियान उपांत्य फेरीत पावल घाला। आनी आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत आदी कर्मयोग अभियाना वयल्या राष्ट्रीय परिशदेत वांटेकार जातल्यो। बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरची नामांकन प्रक्रिया आयज सोंपतली। गुजरातचे मुखेलमंत्री भुपेंद्र सिंग पटेल आयज मंत्रीमंडळात करतले फेरबदल। भारत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या परिस्थितीचेर बारीकसाणी नदर दवरून आसा असे विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळां। खेलो इंडिया विद्यापीठ खेळ 24 नोव्हेंबर सावन राजस्थानात जातले आणि बायलांच्या आयसीसी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात ऑस्ट्रेलियान बांगलादेशाक 10 गड्यांनी हरयले। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।